नमस्कार। नमस्कार, माझे नाव जानवी विजय भोसले, राहणार भंडारवाडी, इयत्ता पाचवी। माझ्या शाळेचे नाव जी प्रशाळा भंडारवाडी। मी एक तक्रार करणार आहे। माझा असा प्रश्न आहे की जर बालकांना बारकाचे अधिकार मिळत नसते तर कुठे तक्रार करावी?